समास चार कीर्तन लक्षण या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचे काव्य आढळते. क ते क्षपर्यंत प्रत्येक अक्षराने सुरू होणारी ओवी ऐकायला अगदी गंमत वाटते. त्याचबरोबर कीर्तन आणि कीर्तनकाराविषयी सांगितले आहे, तरी काही ठिकाणी नुसता भावार्थ घ्यावा. श्रीराम कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे, खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळोने दावी, वृत्ती आपुली. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गौप्य गुज गरजो नये, गुण गावे. घष्टणी घिसणी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. चकचक चुकावेना, चाट चावट चळावेना, चर चर चुर चुर लागेना ऐसे करावे. छळ छळ छळणा करू नये, छळिता छळिता छळो नये, छळणे छळणा करू नये कोणी एकाची. जी 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 म्हणावेना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. झिरपे झरे पाझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झड झडा झळकती सकळ प्राणी तेथे. या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे सुबुद्धासी. टक 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 करू नये, टाळा टाळी टिको नये, टम 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 लावू नये कंटाळवाणी. ठस ठोंबस ठाकावेना, ठक 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 करावेना, ठाके ठमके ठसावेना मूर्ती ध्यान. डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, डंडळ डंडळ चुको नये हेंकाडपणे. ढिसाळ ढाला ढळती कुंचे, ढोबळा ढसकण डुले नाचे, ढळे चिना ढिगडी गांचे कंटाळवाणे. नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. ताळ तुंबरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किकतने मने तल्लीन होती. थर थरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दम दम दुम दुमो लागले जगदांतर. धूर्त तूर्त धावो न आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला रंग अवघा. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्या पात्रे. पाप पळो न गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, परतर तो परे अंतरी चटक लागे. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट भोल नाही भका ध्या निंदा. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळावती कथे लागी. भला 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 लोकी भक्ति भावे भव्य अनेकी भूषण भाविक लोकी परोपकारे मानेल तरी मानावे मने मत्त न भावे ममतेने मी 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 बहुत जने म्हणजेत आहे एके टोकत एका पासी येऊ येऊ येती झडेसी या 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 असत यासी म्हणावे न लगे राग रंग रसाळ सुरंगे अंतर संगीत रागे रत्न परीक्षा रत्ना मागे धावती लोक लवलवा लवती लोचन लकलका लकले मन लपलपो लपती जन आवडीने वचने वाऊगी वदेना वावरे विवरे वसेना वक्तृत्वे निववी जना विनित होऊनी सारा सार समस्ताला शिकऊ शिकऊ जनाला साहित संगीत सज्जनाला बरे वाटे खरे खोटे खरे वाटले खर 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 खुर खुंटले खोटे खोटे पणे गेले खोटे म्हणोनिया शहाणे शोधिता शोधेना शास्त्रार्थ श्रुती बोधेना शुकशारिका शमेना शब्दतयाचा हरुषे हरुषे हसिला हा हा हो हो ने भुलला हित होईना तयाला परत्रीचे लक्षावे लक्षिता अलक्षी लक्षिले लोचना ते लक्षी लंगले लये ते अलक्षी विहंगम मार्गे क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो क्षमेने क्षमून क्षमवितो क्षमणे क्षोभणे क्षेत्रज्ञतो सर्वाठायी इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तनलक्षणनाम समास चौथा श्रीराम।